चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारतीय रिटेल दुकानदार देतील चीनला 40,000 करोडचा झटका। भारताकडून सीमेबाबत वाद वाढल्यानंतर चीन समोरील आव्हाने वाढत आहेत। सरकारकडून चहूबाजूंनी घेराबंदीनंतर आता रिटेल व्यावसायिकांची संघटना कॅटने सणांवेळी चीनचे उत्पादन न विकण्याचे अभियान चालवण्याची घोषणा केली आहे। कॅटच्या बॅनरखाली देशातील व्यापारी वर्ग चीनला यावर्षी दिवाळीवेळी जवळपास 40,000 करोड रुपयांचा मोठा झटका देण्यासाठी सज्ज आहेत। कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष BC भरतिया तसेच राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की प्रत्येक वर्षी भारतात दिवाळीच्या वेळी जवळपास 70,000 करोडचा व्यापार होतो। यापैकी जवळपास 60% म्हणजेच 40,000 करोड रुपयांचे सामान गेल्या वर्षामध्ये चीनमधून आयात होत होते। कॅटच्या म्हणण्यानुसार सीमेवर तणावानंतर बदललेल्या परिस्थितीत ग्राहक चीनचे सामान न खरेदी करण्याबाबत विचार करत आहेत। अशामध्ये कॅटच्या नेतृत्वाखाली रिटेल व्यावसायिक देशभरात भारतीय सामान आमचा अभिमान आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत याला जमिनी स्तरापर्यंत यशस्वी बनवण्यासाठी भारतीय उत्पादने प्रमुखपणे विकण्यासाठी स्टॉक गोळा करत आहेत। दिवाळीला मोबाईल, इलेक्ट्रॉनिक तसेच इलेक्ट्रिकल सामान, खेळणी, होम फर्निशिंग, भेटवस्तू, घड्याळे, कपडे, फुटवेअर, कॉस्मेटिक्स, ब्यू प्रॉडक्ट्स, फर्निचर, FMCG प्रोडक्ट्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑफिस स्टेशनरी, दिवाळी पूजा आणि दिवाळीला घर, दुकान, ऑफिस सजवण्याचे दिवाळीचे सामान आदी मोठ्या प्रमाणात विकण्याची शक्यता आहे।